टिळक, तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात?
अहो, पाणीपुरी भेलपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच.
टिळक, आम्ही सर्व आता संतोषाचे जनक आहोत. उगाच तुमचे ते असंतोषाचे अग्रलेख आता आम्हाला नकोत. आता पानोपानी साबण लावणारी फेसाळबाई आम्हाला हवी आहे.
टिळक, तुम्ही कोण होतात हे खरंच आम्हाला माहीत नाही.
तुम्ही मंडालेला कालाखट्टा प्यायला गेला होतात काय? की मंडाले म्हणजे एखादा पिकनिक स्पॉट आहे?
टिळक, तुमचे दोतर खूपच ऑड वाटते इथे चौपाटीवर. एखाद्या गाव खात्यातल्या गड्यासारखे, माथाडीसारखे.
तुम्ही रत्नागिरी चिखलीला परत जा.
तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल ना दिल्लीत,
तर आम्ही ते पाठवून देऊ तुमच्या पुढच्या पिढ्यांना.
आणि काय त्या गायकवाड वाड्यातल्या मातीच्या झाडझूड भिंती किती ओंगळ वाटते ते.
तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका, म्हणजे छान मल्टी स्टोरीड कॉम्प्लेक्स होईल. सुखाने चार घास खाल.
आणि टिळक, जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या.
उगाच आंदोलनाच्या लष्कराच्या भाकरी भाजू नका.
म्हणावं श्यामला उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नका. त्याला दुबई मस्कतला पाठवा टिळक.
आज इथे एक डॉलरची गरज आहे.
तुमचे डोके ठिकाण्यावर आहे का टिळक?
तुम्ही डॉलर मिळवा.
लोक बघा किती आनंदात बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत.
तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा. भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा, मुलांना ग्रीन कार्ड द्या, आनंद करा.
आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादा 5-स्टार हॉटेल काढा.
तेच तुमच्या हिताचे आहे, तोच इथला स्वदेशी वाण आहे.